हगय अध्याय एक. पारसाचा राजा दार्यावेश राजा याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या 6व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी शिल्तियलाचा मुलगा जरुबाबेल, यहुदाचा राजपाल व यहोसादकाचा मुलगा यहोशवा मुख्य याजक यांच्याकडे हगय संदिष्टाच्याद्वारे परमेश्वराचे वचन आले ते असे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की आमची येण्याची अजून वेळ आली नाही किंवा परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. आणि परमेश्वराचे वचन हगय संदेशाच्याद्वारे आले आणि म्हणाले, इकडे हे मंदिर ओसाड पडले असता तुम्ही आपल्या परिपूर्ण घरात राहावे असा समय आहे का? आता सैन्याधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष द्या. तुम्ही खूप बीज पेरता पण तुमच्या हाती थोडेच पीक लागते. तुम्ही खाता पण ते तुम्हास पुरेसे नसते. तुम्ही पिता पण पिण्याने तुमची तृप्ती होत नाही. तुम्ही कपडे घालता परंतु त्यांनी उब येत नाही. आणि जो मजुरी मिळवतो तो ती छिद्र पडलेल्या पिशवीत घालण्यासाठी कमवतो. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आपल्या मार्गाकडे लक्ष द्या. पर्वतावर जा, लाकडे आणा आणि माझे मंदिर बांधा. मग मी त्यामध्ये आनंद करीन आणि मी गौरविला जाईल असे परमेश्वर म्हणतो. तुम्ही पुष्कळांची वाट पाहिली परंतु पहा, तुम्ही थोडके घरी आणले तेव्हा मी त्यावर फुंकर मारली हे का? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण माझे घर ओसाड पडले असून प्रत्येक मनुष्य आपापल्या स्वतःच्याच घरात आनंद घेत आहे. यास तो तुमच्यापासून आकाशाने दहिवराला आवरून धरले आहे व भूमीने आपला उपज रोखून धरला आहे. मी भूमीवर आणि पर्वतांवर, धान्यावर, नव्या द्राक्षरसावर व तेलावर आणि भूमीच्या पिकावर, मनुष्यावर आणि पशुवर व तुमच्या हातच्या कमाईवर अवर्षणाची आज्ञा दिली आहे. मग शल्तियलाचा मुलगा रोईबाबेल आणि मुख्य याजक यहोसादकाचा मुलगा यहोशवा व उरलेले सर्व लोक यांनी आपला देव परमेश्वर याची वाणी आणि हगय संदेष्टाची वचने मांडली. कारण आपला देव परमेश्वर याने त्यास पाठवले होते आणि लोक परमेश्वराच्या मुखाचे भय धरू लागले. मग परमेश्वराचा निरोप या हगय यांनी परमेश्वराचा निरोप लोकांना सांगितला आणि म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, मी तुमच्या बरोबर आहे. यहुदाचा राजपाल शल्तियलाचा मुलगा जरुबाबेल, मुख्य याजक यहोसादकाचा मुलगा यहोशवा आणि सर्व उरलेल्या लोकांच्या आत्म्याला परमेश्वराने उत्तेजित केले तेव्हा ते जाऊन आपला देव सेनाधीश परमेश्वर याचे मंदिर बांधण्याच्या कामास लागले. दार्यावेश राजाच्या कारागिर्दीच्या दुसऱ्या वर्षीच्या 6व्या महिन्याच्या 24व्या दिवशी हे झाले.